चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आयकर रिटर्न भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ। 2018-19 या आर्थिक वर्षातील आयकर परतावा भरण्याची मुदत सरकारनं दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे। केंद्रीय अर्थमंत्रालयानुसार करदात्यांच्या आर्थिक श्रेणीचा विचार करून केंद्रीय कर मंडळानं कर परतावा भरण्याची मुदत 31 जुलै 2019 ते 31 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढवली असल्याचं सांगितलं। 2018-19 आर्थिक वर्षातील TDS जारी करण्यास विलंब झाल्यामुळे ITR भरण्याच्या मुदतीतही वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आयकर विभागानं गेल्या महिन्यात नियतकालिकांसाठी 10 जुलैपर्यंत मुदत वाढवली होती। उर्वरित पगारदार करदात्यांना आयकर परतावा दाखल करण्यासाठी फक्त 20 दिवस दिले आहेत।